हेलो।
हेलो, ये कॉल
हाँ
क्रेडिट
जी,
बी से,
हेलो।
ये कॉल क्रेडिट बी से है। मैं सत्यम बोल रहा हूँ, क्रेडिट बी से। गोपाल गुप्ता जी, आपके लोन का ईएमआई अमाउंट 1,35,756 रुपीज़ और 1,245 महीनों से बाकी है। मैं बस ये पूछना चाहता था, आप कब तक पेमेंट कर पाएंगे?
कोई लोन ही ले लिया मैंने। नहीं,
ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿಯ ಜೊತೆ ಮಾತನಾಡುತ್ತಿರುವಿರೋ ಅವರು ನಿಮ್ಮ ಕಾಲ್ ಅನ್ನು ಹೋಲ್ಡ್ನಲ್ಲಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ಲೈನ್ನಲ್ಲಿರಿ.
ದ ಪರ್ಸನ್ ಯು ಆರ್ ಸ್ಪೀಕಿಂಗ್ ವಿತ್ ಹ್ಯಾಸ್ ಪುಟ್ ಯುವರ್ ಕಾಲ್